श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। बारावा अध्याय 14व्या श्लोकापर्यंत निरूपण आपण काल ऐकलं। आज 15व्या श्लोकापासून पुढचं निरूपण घेऊया। काल भगवंतांनी सांगितलं की माझ्या प्रीत्यर्थ माझ्यासाठीच भावना ठेवून केलेले कर्म आणि कर्माची हातवटी ठेवून केलेले कर्म आणि अशा प्रकारे जो नियत चित्त होऊन पायरी पायरीने अभ्यास ज्ञान ध्यान कर्मफलत्याग आणि शांती अशी अवस्था गाठतो त्यात तो मला अत्यंत प्रिय असतो। आता 15व्या श्लोकापासूनचं पुढचं निरूपण आज घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च याः हर्षामर्ष भयो द्वैगैर मुक्तो यस्सच्च मे प्रियाः। जसा लोक कंटाळा करीत नाहीत आणि जो लोकांना कंटाळत नाही, जो हर्ष क्रोध भय आणि उद्वेग या सर्वांपासून सुटला आहे तोच मला प्रिय असतो। आता हे लक्षणं सांगत आहेत बरं, अशा महान योग्याची लक्षणं देव सांगत आहे। तरी सिंधुचे नी माजे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगिजे समुद्र जैसा तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे नि आंगे न शिणे लोकू किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुभगे जीवा जीवपणे जो जगची देह जाहले म्हणोनी प्रिय प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दूजे नवीन ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई तरी तयाचा गा मज मोहो काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदे घाला परिणामो आयुष्याला पूर्णते जाहला वल्लभूजो। तर ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांस भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कधी कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याचा स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही, फार काय सांगावे। अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही। हे जगच त्याचा देह झाल्यामुळे आवडते आणि नावडते हे भाव त्याच्या चित्तातून निघून गेलेले असतात। त्याच्या ठिकाणी द्वैत हे संपलेलं असते। त्याची आनंद आणि क्रोध ही दोन्हीही द्वंद्वे बंद पडलेली असतात। असा सुख दुःख इत्यादी द्वंद्वापासून पूर्णपणे अलिप्त असलेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित असलेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला, एकनिष्ठ असलेला, तर त्याचा मला मोह असतो, तो मला अत्यंत आवडतो। आणि त्याची आवड मला किती असते ते काय सांगू, हे राहू दे। तो माझ्याच योगाने जगतो, म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरुरी असते। जो आत्मानंदाने तृप्त झाला आणि जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थितीरूपी जी स्त्री तिचा प्रिय असा पती झाला, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियाः। निरपेक्ष शुद्ध तत्वार्थीचा देखणा उदासीन संसार दुःख विरहित कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार त्याशिवाय असणारा त्याच्या रहित असणारा असा जो माझा भक्त तुम्हाला अत्यंत प्रिय असतो। जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे मोक्ष देवनी उदार काशी होय कीर परीवेचे शरीर तिये गामी हिमवंतु दोष खाये परीजीविताची हानी होये तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे शुचि शुचि गांग होये आणि पाप ताप ही जाये परी तेथे आहे बुडणे एक खोलिये पारुनेणिजे तरी भक्ती न बुडिजे रोकडाची लाहिजे न मरता मोक्षु संताचे नि अंग लगे पापाते जिणणे गंगे तीणे संत संगे शुचित्व कैसे। अर्जुना, ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, ज्याला कशाचीही जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्ष होत राहतो, काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष प्रदान करणारे आहे खरोखर असे उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षुचे शरीर पडले पाहिजे तर ते शक्य आहे। हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो पण तेथे मरण्याचा फार संभव आहे। साधू आणि त्याचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही। गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्यात गंगोदकाने पाप आणि ताप नाश पावतात, परंतु तेथे त्या गंगोदकामध्ये बुडी मारण्याची जरुरी असल्याकारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो। गंगेप्रमाणेच साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकाला बुडण्याची भीती नसते। तेथे साधू संगतीत मरावयाचा प्रसंग न येता याच देहामध्ये रोकडा मोक्ष मिळतो। संताच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा त्या संताच्या संगतीने किती पवित्रपणा येत असेल याचा आपण विचार करू शकतो। मनोनी असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुआसा जीणे लंगविले दिशा मनोमळ आतुबाहेर चोखाळू सूर्य तैसा उजाळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखणा जो व्यापकाणी उदास जैसे काकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो नैराश्ये विनटला व्याघातोनी सुटला विहंगमू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे निणिजे गता युक्षे लज्जा जेवी। म्हणून आता हे वर्णन पुरे। जो याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो, ज्याने मनातील अज्ञान इत्यादी मळ देशोधडीला लावले, सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो त्याप्रमाणे तो आत मनाने आणि बाहेर शरीराने पवित्र असतो, आणि जो अज्ञानरूपी भूमीमध्ये असलेल्या ब्रह्मरूपी धनाचा पाहणारा पायाळू आहे। ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते. जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पिढेपासून मुक्त झालेला असतो, ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा, अगदी त्या पक्षाच्या मोकळेपणाचा आनंद तो सुद्धा क्षणिक असतो. म्हणजे पारध्याच्या हातून सुटल्याबरोबर त्याला आनंद होतो पण तो एकसारखा टिकत नाही. तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघडा नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही तसा तो कोणीकडेही कोणत्याही स्थितीत कोणत्याही स्थितीमध्ये त्या दुःखाला अजिबात जाणत नाही. आणि कर्मारंभा लागी जयाहंकृती नाही आंगी जैसा निरिंदना आगी बिजोनी जाय तैसा उपशमूची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाच्या अंगा लिहिलासी अर्जुना हा ठावो वरी जो सोहम भावो सरोभरी तो द्वैताच्या पैलतिरी निगो सरला की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटूनिया आंगी सेवके वाणी. आणि कर्माचा आरंभ करण्याकरिता लागणारा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नी विझून जातो, ज्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली आणि ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झाले आहे, अर्जुना इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भरलेला असतो, तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला, तो अद्वैत झाला. आता त्याचा भक्ताशी काही संबंध नसेल अशी शंका येईल म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात. तथापि भक्ती सुखाकरिता आपल्यातच देव आणि भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवाधर्म स्वीकार करून आनंदाने राहतो. एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजतया दावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तई तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येथे असणे तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पढ़ी. दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव आणि भक्त यांनी या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतामध्ये भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवितो त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे, त्याची जेव्हा आम्हास भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान वाटते आणि त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरताच मला सगुण विग्रहाने या जगामध्ये राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव आणि प्राण मी ओवाळून टाकतो. यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यस्स मे प्रिय. जो हर्ष पावत नाही, जो द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, अप्राप्त वस्तूची इच्छा करीत नाही, चांगले आणि वाईट या दोन्हीचा त्याग करतो, जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला अत्यंत प्रिय आहे. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विशेखे हरिखेचेना आपणची विश्व जाहला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषु ठेला जया पुरुषा पया पुले जे साचे ते कल्पांतिही नवचे हे जाणोनी गताचे न शोची जो आणि जया परवते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई जाहला या लागी जो काही आकांक्षिणा ओखटे का गोमटे हे काही चीतयानुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधुची केवळू जो होऊनी असे निष्कळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण जो आत्मप्राप्तीच्या तोंडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही आत्मप्राप्तीच्या तोडीचे म्हणजे आत्मप्राप्तीसारखं दुसरं काहीच चांगलं नाही अशी त्याची समजूत असते आणि म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही आपणच विश्व आहो अशी समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासानेच नाहीसा झालेला असतो म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते आपले जे खरे त्रिकाला बाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे घडत नाहीत त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच वाटत नाही असा जो केवळ अखंड बोधरूप असून त्याशिवाय आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो तरी अरे अर्जुना त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखरी कोणी नाही ही तुझी शपथ घेऊन आम्ही सांगतो तरी तया ऐसे दुसरे आम्ही पडियंते सोयरे नाही गा साचो कारे तुझी आण बाबा समौ शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिताः शत्रु आणि मित्र मान अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा शीत आणि उष्ण सुख आणि दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा अंतर्बाह्य असा संगरहित योगी मला प्रिय असतो पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरीसा पाडू का घरीच्या उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेणेची गा पांडवा दिपू जैसा जो खांडावया घाओ घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा नातरी इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कोकडू नोहेची जेवी हरी मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा मानापमानी सरीसा हो तुजाय तिही ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थुजो माधुर्ये चंद्रिका सरीसी राया रंका तैसा जो सकळिका भूता समू आगविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती जो सभाय संगू सांडोनिया लागू एकाकी असे आंगू आंगी सुनी।
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी मनाच्या वाकडेपणाची गोष्टही नाही, शत्रू आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे, अथवा घरच्या माणसांना तेवढा उजेड पडावा आणि शेजारच्यांना अंधार पडावा, हे जसे दिव्याला माहीत नसते, जो तोडण्याकरिता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, अथवा ज्याप्रमाणे ऊस हा आपल्या पिकास पाणी घालून वाढविणाऱ्याला गोड आणि चरकात घालून गाळणाऱ्याला कडू असा असत नाही, अर्जुना त्याप्रमाणे शत्रू मित्रांच्या ठिकाणी ज्याचा असा भाव आहे आणि ज्याच्या मनाची स्थिती मानाच्या आणि अपमानाच्या वेळी सारखीच राहते, तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड आणि उष्ण इत्यादी द्वंद्वांची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असते। अर्जुना, दक्षिण दिशेकडील आणि उत्तर दिशेकडील वाऱ्यांमध्ये जसा मेरू पर्वत हा अचल असतो, तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये तो अचल असतो। ज्याप्रमाणे चांदणे आणि मधुरता, राजा आणि रंक यासारखीच अनुभवण्यास येते, तसा जो सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी सारखा असतो, ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्या भक्ताची स्वर्ग मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात, जो अंतर्बाह्य संघाचा संबंध सोडून जीवस्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो, अशी असा जो दिव्य स्थितीचा साधक असतो तो मला अत्यंत प्रिय असतो। मंडळी, तुम्हाला कधी लक्षात येते किंवा नाही, हे जे लक्षणं सांगितली देवानी, अशा प्रकारची लोक आपल्या अवतीभोवती सुद्धा असतात, पण आपल्या देह अहंकारामुळे आपल्याला ते दिसत नाहीत, कारण आपण कधीच वर्तमानात राहतच नाही, कोणत्याही क्षणी आपण सारखा विचार करत राहतो, त्यामुळे इतक्या उच्च प्रतीची लोक आपल्या अवतीभोवती असून सुद्धा आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला काय दिसते, त्यांच्यातला वाईटपणा, कारण तो आपल्या आतमध्ये असल्यामुळेच आपल्याला ते वाईटच दिसते, पण असे लोक आपल्या अवतीभोवती असतात। समसुख दुःख, दक्षिण उत्तर मारुत मेरू जैसा पांडू, असे जे समबुद्धीचे लोक असतात, ज्यांच्या ठिकाणी वैषम्याची वार्ताच राहत नाही, मित्र आणि शत्रू दोन्हीच्या ठिकाणी ते सारखा व्यवहार करतात। माऊलींनी सांगितलं, ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात लावलेला दिवा फक्त घरच्याच लोकांना उजेड देईल आणि तो जर शेजारी नेला तर तो अंधार पाडेल, असं होऊ शकते का? ऊसाची जो लागवड करतो त्याला ऊस गोड आणि त्या ऊसाच्या घाणीमध्ये त्या ऊसाचा रस काढण्यासाठी जो पिळतो, ऊसाला पिळतो त्याला तो कडू, असा ऊस कधी म्हणतो का? अशा ऊसाच्या गोडीसारखी अवस्था अशा योग्यांची असते आणि हे फार उच्च प्रतीचे योगी असतात। देवाने सांगितलं की आम्हा पडियंते सोयरे, मला ते माझे सोयरे आहे, हे तुझी आण घेऊन सांगतो, तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही का साचोकारी तुझी आण। जो सबाह्य संगू सांडोनिया लागू, एकाकी असे आंगू आंगी सुनी। जे अंतर्बाह्य संघाचा संबंध सोडून जीवस्वरूपाचा आणि ब्रह्मस्वरूपाचा तिथे प्रवेश हा एकाकी असतो, अशा उच्च प्रतीला असे योगी गेलेले असतात। 18व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आपलं झालं। आज 18व्या श्लोकाच्या निरूपणानंतर आपण इथे थांबणार आणि उद्या 19व्या श्लोकाचं निरूपण आणि त्याच्या पुढचं निरूपण आपण घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।